सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये 10:54 ची वेळ रुद्र आहे तुमच्या सोबत घाट घाट का पाणी रेड एफएम 93.5 की नई एक्टिविटी और कौन कौन है जो हमारे साथ खड़ा है हमारे साथ है इस एक्टिविटी में लाइन वर कौन है सद्या गुड मॉर्निंग
गुड मॉर्निंग उमेश बोलते रुद्र
उमेश कसा आहेस डियर
एकदम मजेत रुद्र तुम्ही कसे
मी एकदम बढिया आहे सांग
ना खरंच रुद्र आज ऐकलं ना म्हणजे रेड एफएम जो इनिशिएटिव्ह घेतला आहे घाट घाट का पाणी खूप छान आहे आज खरंच पाणी बचतीची गरज आहे कारण आपण बघतोय की आपल्याला नाशिक मध्ये सुद्धा पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय खूप छान मी पण तुम्ही जसं सांगितलं की शेजारचे लोक म्हणा किंवा शेजारचा परिसर तिथे पाणी बचतीसाठी तुम्ही जो अवेअरनेस केलाय त्याच्यामध्ये मी पण तुमच्याबरोबर सहभागी असं तुम्हाला सांगतो आणि मी पण म्हणते शेजारच्या लोकांना तरी सांगेल की पाणी बचत आज काळाची गरज आहे बघ
क्या बात आहे हे सांगणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे नाशिक या ऍक्टिव्हिटीला सुरुवात झाली आणि मला तृप्तीचा फोन आला रेग्युलर लिस्नर माझी तृप्ती तिने खूप महत्वाची गोष्ट शेअर केली आहे सरते शेवटी तुम्हाला थोड्याच वेळात ऐकवतो अभी अभी तो मिले है फ्रॉम जिसम टू गाणं थोड्याच वेळात येत आहे एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो बजाते रहो बजाते रहो